आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठीच्या अर्थसहाय्यात दुपटीनं वाढ. 1 लाख रुपयांचं मिळणार अर्थसहाय्य. नागपूरच्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचं प्राधान्य असून त्यासाठी मिहान प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. गणेश मंडळांनी आपल्या सामाजिक कर्तव्याला अधोरेखित करण्यासाठी रक्तदानासारख्या पवित्र कार्यात पुढाकार घेण्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांचं आवाहन. आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट तर नागपुरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या 50,000 रुपयांच्या अर्थसहाय्यात दुपटीनं वाढ करून 1 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगानं सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा नियोजनाच्या निधीतून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत सौर विद्युत संच देण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना सौरपंपासह विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी असंही फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीत नागपूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेतून वाढीव घरकुलांचं उद्दिष्ट देणं, त्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणं, कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कामगारांच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश करणं इत्यादी विषयांवरही यावेळी चर्चा झाली. नागपूरच्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनानं प्राधान्य देऊन त्यासाठी मिहान प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. मिहान प्रकल्पाबाबतची बैठक काल सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. मिहान प्रकल्पाअंतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारे विकास शुल्क हे जनतेला परवडेल असे असावे. परिसरातील ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेली व्यापारी संकुलं ही ग्रामपंचायतींना उत्पन्नाचं साधन म्हणून हस्तांतरित करावी. तसंच पुनर्वसन काळातील मिहान भागातील ग्रामपंचायतींना पाठवलेल्या पिण्याच्या पाण्याची बिलं संबंधित यंत्रणांनी कमी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मिहान क्षेत्रात म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना स्थलांतरासाठी त्या परिसराच्या बाहेर जागा उपलब्ध करून द्यावी. तसंच मिहान प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी विकसित भूखंडाचं वाटप लवकरात लवकर करावं असे निर्देश फडणवीस यांनी दिले. मिहान परिसरातील ग्रामपंचायतींना कर वसुलीचे अधिकार नसल्यानं त्यांना उत्पन्नाचं साधन मिळण्यासाठी MIDC कडून वापरण्यात येणारं सूत्र अवलंबण्यात यावं अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास शासनानं मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी तसंच त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आलं आहे. नेमणूक केलेल्या योजनादूतांचं मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसंच योजनादूतांच्या निवडीचे निकष अटी शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर उपग्रह संदेश प्रणालीमार्फत टोल भरण्यासाठी एक मार्गिका राखीव ठेवण्यात येणार आहे. या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहनांमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट यंत्रणा बसवलेली असली पाहिजे. अन्यथा या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जाईल असं रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय. वाहतुकीचा राष्ट्रीय परवाना नसलेल्या मात्र GNSS लावलेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गाचा वापर 20 किलोमीटर अंतरापर्यंत विनाशुल्क करता येणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या मालकीच्या असलेल्या कारमुळे काल मध्यरात्री नागपुरात काही गाड्यांना अपघात झाला. याबाबत पोलीस योग्य तो तपास करत आहेत आणि FIR मध्ये सर्व गोष्टींचा उलगडा सुद्धा पोलिसांनी केला आहे. परंतु फक्त बावनकुळे यांना अडकवण्यासाठी या गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही असं उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. अनिल देशमुख यांच्यावर होत असलेली कारवाई ही CBI करत आहे. गिरीश महाजन यांना अडकवण्याच्या प्रयत्नात गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी गैरमार्गाचा वापर केला तो आता समोर येत असून त्यावर कारवाई होत असल्याचं देखील फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सहकारी बळवंत येरपुडे यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं. 10 वर्ष ते रामटेक नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. गुरुदेव विद्या मंदिरात काही काळ शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली होती. गुरुदेव प्रकाशन विभाग प्रमुख असताना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा व्यापक प्रसार आणि प्रचार केला. मागील अनेक वर्षांपासून ते गुरुकुंज आश्रमात वास्तव्य करीत होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज रामटेक इथं अंतिम संस्कार करण्यात आले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्वातंत्र्याचं मूल्य जनमानसात रुजावं, समाज एकात्म व्हावा, समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या मूल्यांचं भान ठेवून आता गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येक गणेश मंडळांनी आपल्या सामाजिक कर्तव्याला अधोरेखित करण्यासाठी रक्तदानासारख्या पवित्र कार्यात पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी केलं. नागपूर महानगरात तब्बल 1207 गणेश मंडळांनी नोंदणी केली असून यातील प्रत्येक मंडळातल्या किमान 10 पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केलं तर 10,000 अधिक युनिट रक्त जमा होऊन ते गरजूंसाठी विनासायास उपलब्ध होईल असंही ते म्हणाले. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका आणि गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आज गायत्रीनगर इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंघल, मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, बीआयपीएलचे श्रेयस उगेमुगे यांनी रक्तदान केलं. रक्तदानासारख्या अत्यंतिक महत्वाच्या सामाजिक उपक्रमाचं सर्व गणेश मंडळ यशस्वी आयोजन करतील असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंघल यांनी व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं हौशी बाल गणेश मंडळ, भाजी मंडई कारंजा यांच्या वतीनं यावर्षी बांबूच्या साहित्यापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे. या माध्यमातून सदर गणेश मंडळानं जिल्ह्यातील बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा संदेश दिलाय. महामेट्रोच्या वतीनं मेट्रो प्रवाशांकरता गणेशोत्सव लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. नागपूर शहरातील 10 गणेशोत्सव मंडळ आणि मेट्रो स्टेशन या ठिकाणी लकी ड्रॉ बॉक्स ठेवण्यात आले आहे ज्यामध्ये मेट्रो प्रवाशांनी प्रवास केल्यानंतर त्यांची मेट्रो तिकीट या बॉक्समध्ये जमा करायचं आहे. या स्पर्धेचा कालावधी 17 सप्टेंबरपर्यंत असून तिकीटावर नाव आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगावचे फायरमॅन जयदेव यांनी डेन्मार्क इथं आयोजित वर्ल्ड फायर फायटर्स गेम 2024 10,000 मीटर खुली स्पर्धा आणि 3,000 मीटर स्टिपल चेस या प्रकारात रौप्य पदक जिंकलंय. जगातल्या 45 देशातून फायर फायटर्स या स्पर्धेसाठी एकत्र आल्याची माहिती नागपूरचे संरक्षण जनसंपर्क अधिकारी यांनी पत्रकाद्वारे दिली. शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अकोला जिल्ह्यातील 1825 शाळांमध्ये सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आल्या असून शाळास्तरावरील या समित्यांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची कारवाई करण्यात येणार आहे. विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय नागपूर जिल्ह्यातील जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. त्यानुसार काल रात्री आणि आज पहाटेपासून नागपुरात संततधार पाऊस पडतोय. याशिवाय विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली इथं देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यात काल रात्री ढगफुटीसारखा पाऊस पडल्यानं जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्यालगतचे घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे तर एक महिला घराच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं वृत्त आहे. बचाव कार्य सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात सूर्याटोला भागाला पान तलाव ओसंडून वाहू लागल्यामुळे घरात पाणी शिरलं आहे तर ग्रामीण भागात नदी नाले ओसंडून वाहत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं 17 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. काल सकाळपासून भामरागड गावात शिरलेलं पर्लकोटा नदीच्या पुराचं पाणी अजूनही कायम असून तिथले 326 तर सिरोंचा तालुक्यातील कर्जेली इथल्या 28 जणांना निवारागृहात हलवण्यात आलंय. मागील 24 तासात कोरची तालुक्यात सर्वाधिक 153.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उद्या भंडारा जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. देशात सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. दिवाळी आणि त्यानंतर लगनसराईचा हंगाम सुरू झाल्यावर सोन्याचे दर 76,000 अधिक होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आणि देशांतर्गत शेअर बाजारातही सोन्यानं नवे उच्चांक गाठण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे यावर्षी सप्टेंबरमध्ये सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठीच्या अर्थसहाय्यात दुपटीनं वाढ. 1,00,000 रुपयांचं मिळणार अर्थसहाय्य. आणि नागपूरच्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचं प्राधान्य असून त्यासाठी मिहान प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.